नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत फिलिपिन्स भागीदारी फकत दोनूय देशांतल्या लोकांक फायद्याची न्हय, तर ह्या वाठारांत शांतताय, स्थिरताय आनी समृद्धी खातीर म्हत्वाची आसा अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगला. भारत फिलिपिन्स द्विपक्षीय संबंधाविशी तांणी सांगले.
फिलिपिन्स के बीच सदियों से चले आ रहे सांस्कृतिक और व्यवसायिक आदान प्रदान से बने लोगों के बीच संबंध हमारी मित्रता और सहयोग को एक मजबूत आधार प्रदान करते हैं. वीजा व्यवस्था में और अधिक सुगमता और बेहतर एयर कनेक्टिविटी के साथ मुझे विश्वास है हमारे लोग और व्यवसाय भी करीब लाए.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज नवी दिल्लीत कर्तव्य पथाचेर बांधिल्ल्या कर्तव्य भवनाचे उक्तावण केले. कर्तव्य भवन हे दरेका व्यक्तीची सेवा करपा खातीर सरकारच्या वचनबद्धतायेचे आणि सतत यत्नांचे प्रतीक असा असे सोशल मीडिया पोस्टावरवी ताणी म्हणला. मजगती प्रधानमंत्री या निमतान सांजे 6:30 वरांचेर जावपी कार्यावळीत उलोप करतले. इतले मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्या नवी दिल्लीत ICAR पुसात MS स्वामीनाथन शती आंतरराष्ट्रीय परिषदेचे उक्तावण करतले. ह्या वेळार ते सभेक संबोधित करतले आणि अन्न आणि शांतताये खातीर पहिलो MS स्वामीनाथन पुरस्कार भेटयतले. विरोधकांनी वेगवेगळ्या विषयाचेर केल्ल्या बोवाळाक लागून संसदेच्या दोन्ही सभागरांचे कामकाज पहिली दनपारा 2 मेरेन आणि उपरांत दिसभरा खातीर स्थगित केले. केंद्रीय जहाज येरादारी आणि उदका मार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी दर्या येरादारी विधेयक 2025 लोकसभेत मांडले. ताचे पहिली सकाळी 11 वरांचेर लोकसभेची कारवाय सुरू झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला हांणी हिरोशिमा दिसा निमतान जपानात झालेल्या अणुहल्ल्यात मरण आयल्ल्यांक आर्गा ओपताना सांगले.
घटनाने पहली बार विश्व को परमाणु बम के विनाशकारी दुष्प्रभावों से अवगत कराया था. ये सभा विश्व को सामूहिक विनाश के हथियारों से मुक्त कराने के लिए अपनी प्रतिबद्धता पुनः दोहराती है तथा परमाणु हथियारों के उन्मूलन तथा वैश्विक शांति और स्वाद सुनिश्चित करने के लिए सामूहिक रूप से कार्य करने का संकल्प लेती है.
राज्यसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी 2025-26 वर्सा खातीर मणिपूर राज्याचो अदमास खर्च आणि उत्पन्नाचे निवेदन सादर केले. तशेंच आदले वांगडी आणि राज्यपाल सर्गेस्त सत्यपाल मलिक हांकां आर्गां ओपली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल फाल्या मॉस्कोत रशियन वरिष्ठ अधिकाऱ्या वांगडा बसका घेवन भारत रशिया संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याचेर चर्चा करतले. तशेंच संरक्षण उद्देगाच्या सहकार्याचेरूय उलोवणी जावपाची शक्यताय आसा. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन धोरण समितीन आज रेपो दर 5.5% दवरपाचो निर्णय घेतला. ताका लागून स्थायी ठेव सुविधा दर 5.25% आणि किमान स्थायी सुविधा दर आणि बँक दर 5.75% उरतलो. भारतीय आयातीचेर अमेरिकेन शुल्क घाले तरी लेगीत ह्या वित्तीय वर्षा खातीर GDP वाढ 6.5% जाल्यार चलन वाढ 3.1% उरतली असो अदमास रिझर्व्ह बँकेन उक्तायला. आसामचे मुखेलमंत्री डॉ हिमंत विश्व शर्मा हांणी आज गुवाहाटीत मुख्यमंत्री निजूत मोयना 2.0 येवजण चालीक लायली. शाळा सोडपाचे प्रमाण उणे करपाक आणि उच्च शिक्षणाक चालना दिवपाक अर्थिक मजत दिवन चलयांक सशस्त करपाचो हो येवजणेचो हेत आसा. सगळ्या कुटुंबातल्या चलयो हे येवजणे खातीर पात्र आसात. हे अर्थिक वर्सा 4 लाखापरस चड चलयांक हे येवजणेचो लाव जातलो. उत्तराखंडातल्या धराली वाठारात काल जाल्ल्या ढगफुटी उपरांत मजत आणि बचाव कार्य झुजा पावण्यार चालू आसा. भारतीय सैन्य, NDRF, SDRF, जिल्हो प्रशासन सक्रियपणान वावुरतात. आता मेरेन 130 परस चड लोकांक सुरक्षित सुवातेर स्थलांतरीत केल्यात. मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उत्तराखंडचे मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी वांगडा उलोवन मजत आणि बचाव कार्यावळी विशीं नियाळ घेतलो. है वेळार मुख्यमंत्री धामी हांणी सांगले.
काफी ज्यादा मौसम खराब होने के कारण से अनेक स्थानों पर मार्गों का जो संपर्क है वो कट गया है और कुछ पुल भी जो है क्षतिग्रस्त हो गए हैं के कारण से वहां पर पहुंचना भी मुश्किल हो रहा है. आपदा राहत का जो परिचालन केंद्र है देहरादून का वो 24 घंटे समन्वय बना रहा है. सेना के हेलीकॉप्टर भी तैनात है. जैसे ही ये जो मौसम ठीक होता है तो वो सेना के हेलीकॉप्टरों से भी रेस्क्यू अभियान किया जाएगा.
भारतीय हवामान खात्यान गोयात आयज आणि फाल्या चड पावसा खातीर येल्लो अलर्ट जारी केला. बुद्धिबळात चेन्नईच्या हयात रिजेशी लागिल्ल्या उज्याच्या घडणुकेक लागून आयज सुरू जावपा आशिल्ली चेन्नई ग्रँड स्मॅशर सर्तीची तिसरी आवृत्ती फुडे धुकल्ला. इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेले राष्ट्रीय खबर.